हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वह्चिरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नम आमी वत्केभ्यः द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चना ममत याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न श्रम सद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् जयोश्रमनुरायशे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु रक्षा च नो अधिश देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः स्तुहि श्रुतम् गर्तसदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवेद्यस्धनुष्वमीण्वस्तोकाय तनयाय मृणया मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमनाभव परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचरपि नाकम् बिभ्रदागहि विकृद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निव पन्तुताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति।
सद्भक्त मिलिंददास परगावी गेलेले असल्यामुळे त्यांनी लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला वाचून दाखवणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथांचं लाईफ मिशन हे परमार्थ प्रचार आणि प्रसाराचं होतं। तथापि त्यांची वृत्ती अत्यंत अंतर्मुख होती। खूप विशाल स्वरूपात परमार्थ करावा आणि अवघ्या विश्वाला गवसणी घालावी अशी भूमिका कधीच स्वामीजींची नव्हती। आपल्या अवतीभोवतीच्या समाज मनाला सुसंस्कृत करावं ही प्रेरणा मात्र त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होती। मला वाटतं त्या काळात पुण्याच्या आध्यात्मिक वातावरणातील सात्विक मंडळींनी एकत्र येऊन संत बोध मंडळ नावाची आपलं नाव सार्थक करणारी एक चळवळ सुरू केली. त्यात सहभागी झालेल्या मंडळींची मला आठवणारी नावं म्हणजे गौरा राहीरकर, शहरा तळहट्टी, अभप ज्ञानेश्वर तांदळे, प्राध्यापक प्र न जोशी अशी काही होती. अर्थातच स्वामी माधवनाथांचा या मंडळींमध्ये सक्रिय सहभाग होता. हे सर्व लोक व्यासंगी आणि विद्वान होते. परमार्थाचा समाजात प्रसार व्हावा अशा उद्देशाने एकत्र येऊन काही धडपड करू पाहत होते. साधारणपणे 2-3 वर्ष स्वामीजींनी हा उपक्रम राबवला असावा. दरवर्षी 3 दिवसांचं एक संमेलन आयोजित केलं होतं. त्या संमेलनात व्याख्यानं, प्रवचनं, परिसंवाद असे काही कार्यक्रम होत असत. स्वामीजी, हबर व ज्ञानेश्वर तांदळे अशांची काही प्रवचनं होत, प्राध्यापक तळहट्टी, सोनी इत्यादी मंडळींची व्याख्यानं झाल्याचं मला आठवतं. स्वामीजींना या सर्व कार्यक्रमात मुख्य प्रश्न हा पडे की ह्या संमेलनाला श्रोते कुठून येतील, 10-15 श्रोत्यांपुढे अनेक प्रवचनं व्याख्यानं करून काय साध्य होईल, आपण ज्या समाजासाठी हे सर्व चालवलं आहे तो समाज कुठे आहे. स्वामीजींनी त्या संमेलनाला त्यांच्या नित्य श्रोत्यांना निमंत्रित केल्यामुळे संत दासबोध मंडळाच्या कार्यक्रमांना येणाऱ्या श्रोत्यांची संख्या वाढायला लागली. परंतु स्वामी वगळता इतर प्रवचनकर्त्यांच्या प्रवचनांना फारशी म्हणावी तशी गर्दी होत नसे. स्वामीजींना संत बोध मंडळातर्फे श्रोत्यांशी संवाद साधणारा परिसंवादाचा प्रस्ताव ठेवला. स्वामीजी बागेश्वर निवास मधल्या सत्संगात अत्यंत प्रभावी आणि समर्पक पद्धतीने श्रोत्यांच्या शंका निरसन करत असत. त्याच धर्तीवर संत बोध मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी शंका समाधानाचा कार्यक्रम केला. स्वामीजींच्या सांगण्यावरून या कार्यक्रमाला त्यांचे श्रोते जात असत. आम्ही मुलंही खूप उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होत असू. सदाशिव पेठेतल्या राणी लक्ष्मीबाई क्रीडा मंदिर, अंबुताईंचे मातृस्मृती ग्रंथालय या ठिकाणी हे कार्यक्रम झाल्याचं मला आठवते. एका समारंभात स्वामींनी आम्हाला प्रश्न विचारायला सांगितले. हे प्रश्न विचारायचे कसे हे मला काही समजत नव्हतं. म्हणून स्वामी म्हणाले, मकरंद तू सर्व प्रश्न तयार कर आणि कागदावर लिहून तिथे दे. सगळ्यांच्या नावानी एक एक प्रश्न मकरंदानीच लिहून चिठ्ठ्या तयार केल्या आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात दिल्या. काही विद्वान प्राध्यापक आणि सकाळचे संपादक एस के कुलकर्णी यांनी हे प्रश्न वाचून त्यांना उत्तर दिली. मकरंदाचा प्रश्न होता की आज तरुणांवर संस्कार नाहीत वगैरे सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात, पण असे संस्कार होण्यासाठी तरुणांनी निश्चित काय करावं. एस के कुलकर्णी वगळता कुणीच समर्पक उत्तर देऊ शकत नव्हतं. मकरंद पुन्हा पुन्हा विचारत होता की आम्ही तरुणांनी परमार्थासाठी नक्की कशा मार्गाने जायला हवं आणि उत्तर देणारे स्पष्ट मार्गदर्शन करू शकत नव्हते. एस के कुलकर्णींनी एवढं सांगितलं की तुम्ही दासबोध आधी संत वाङ्मय पहा, त्यात दाखवलेल्या मार्गाने जा. स्वामीजी हेतुपुरस्सर त्या परिसंवादात सहभागी न होता केवळ बाजूला बसून पाहत होते. या संमेलनानंतर दुकानात स्वामीजींनी आपली मतं आम्हा मुलांपुढे मांडली. आम्ही रविवारचं युवा केंद्र उरकून संध्याकाळी दुकानात गेलो होतो. ते म्हणाले, संत बोध मंडळासाठी काम करणारी मंडळी चांगलीच आहेत, त्यांचा उद्देशही शुद्ध आहे, परंतु आज शुद्ध परमार्थ सुशिक्षित तरुण समाजापुढे सांगायचा असेल तर तो तर्कशुद्ध आणि व्यवहाराला धरूनच सांगितला पाहिजे. दुसरं म्हणजे निष्ठेने येणारे श्रोते हवेत आणि त्यांना साधनेची ओढही हवी. स्वामीजींच्या मनात निश्चितच काही सखोल मंथन सुरू होतं. त्यांचा स्वर निश्चयी होता. ते पुढे म्हणाले, संत बोध मंडळाच्या कार्यक्रमाला आलेले श्रोते इथलेच आहेत. आपण सर्वांनी उठून तिकडे जायचं आणि तो कार्यक्रम साजरा केला असं म्हणायचं. त्याऐवजी आपण आहोत तिथेच बरे. समाजात काही व्यापक प्रमाणात प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने सुरू केलेलं हे मंडळ जरी असलं तरी आपल्या व्यतिरिक्त बाहेरचे श्रोते फारसे येत नाहीत. स्वामीजींपुढे पारमार्थिक कार्याविषयी काही सुस्पष्ट कल्पना होत्या आणि त्या सत्यात उतरवायचा प्रयोग म्हणून ते संत बोध मंडळाकडे आकृष्ट झाले होते. स्वामीजींना त्यांचं हे उद्दिष्ट अनुत्तरित राहिल्याचं जाणवायला सुरुवात झाली होती. त्या कार्यक्रमानंतर संत बोध मंडळातला सहभाग हळूहळू कमी होत जाऊन तो उपक्रम स्वामीजींसाठी संपुष्टात आला. आता विचार करून पाहता लक्षात येतं की स्वामीजींची कार्यप्रेरणा आणि कार्यदृष्टी यांची एक विशिष्ट पठडी विकसित होण्याचा तो कालावधी होता. ते विविध प्रकारचे प्रयोग करून कार्याच्या सुनियोजित आणि सुनिश्चित अशा प्रणालीचा शोध घेत होते. 1980 सालच्या मे महिन्यामध्ये BSc ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो. अभ्यास बेताचाच केल्यामुळे खूप नेत्रदीपक यश वगैरे मिळण्याची शक्यता नव्हती. तेव्हा समोर दोनच पर्याय होते. एक म्हणजे नोकरी आणि दुसरा पर्याय म्हणजे पुढचं शिक्षण चालू ठेवणे. हे दोन्ही पर्याय जरा अवघडच होते. नोकरी कशी बशी मिळू शकली असती, परंतु पुढील शिक्षणासाठी म्हणजे MSc ला प्रवेश मिळवण्यासाठीचे गुण अपुरे पडत होते. स्वामीजींनी या संदर्भात विचारलं तेव्हा ते म्हणाले, तुला नोकरी करण्याची निकड आहे का? तू पुढे शिकायचं ठरवलं आहेस तर तुझ्या घरी तुझ्या काकांना ते चालणार आहे का? मी म्हणालो, हो, त्यांची उलट तशीच इच्छा आहे की मी अजून शिकावं. ते पुढे म्हणाले, मग नोकरीपेक्षा शिक्षणच घे. मी पुढची अडचण त्यांना सांगितली. स्वामीजी, MSc ला मला ऍडमिशन मिळवायला मार्क कमी पडतायत. स्वामीजींना ही गोष्ट विशेष पसंत पडली नसावी. ते म्हणाले, तुम्ही मुलं वेळीच अभ्यासाकडे लक्ष देत नाही. मग अशी पंचाईत होते. आता पर्याय काय? एकदा का नोकरीला लागलात की पुढचं शिक्षण होणं कठीण असतं. स्वामीजी, पुणे विद्यापीठात MSc साठीच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तसं जर झालं तर MSc ला प्रवेश मिळू शकेल. मी त्यांना अधिक माहिती पुरवली. स्वामीजी म्हणाले, मग आता तोच प्रयत्न करा. भगवंताच्या कृपेने जमलं तर तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. पुढे बरीच धडपड करून शेवटी एकदाचा MSc ला प्रवेश मिळाला. स्वामीजींना हे ऐकून खूपच बरं वाटलं. ते म्हणाले, आता 2 वर्ष तरी तुम्हाला शिक्षण घेता येईल, मग नोकरीचं बघता येईल. पुढे म्हणाले, नोकरीच्या निमित्ताने तुम्हा मुलांना पुणे सोडून जायला लागू नये. आता कुठे परमार्थाची गोडी तुम्हाला लागते आहे. रोज इथे येता, श्रवण घडत आहे, साधना होत आहे. एकदा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलात तर परमार्थाचा संवेग कमी होऊन जातो. साधना मनाप्रमाणे होत नाही. स्वामीजींची अशी स्पष्ट इच्छा त्या काळी दिसत होती की इथे येणाऱ्या युवा साधकांनी पुणे सोडून शक्यतोवर बाहेर जाऊ नये. त्यांना असं वाटत होत याची निश्चित कल्पना त्यावेळी नव्हती, पण त्यांच्या संकल्पातील कार्यरचनेमध्ये सातत्याने येणारे, त्यांना आणि त्यांच्या कामाला चिकटून राहणारे आणि समर्पणाचा प्रयत्न करणारी मुलं मुली त्यांना हवी होती. मकरंद, विजय, राजीव यांच्याशी बोलताना असं निस्संदेहपणे लक्षात यायला लागलं की स्वामीजींना मुलांनी पुण्यातच राहून जमेल ते शिक्षण नोकरी करावी असा अभिप्रेत आहे. तेव्हापासून आपण पुणे न सोडता इथेच राहायचं असा आम्हा मित्रांचा निश्चय झाला. तो काळ असा होता की असं पुण्यात राहूनच शिक्षण नोकरी करणं जमू शकत होत. आज 2014 सालात असा निश्चय तळीला नेता येईलच असं सांगता येत नाही. तेव्हाचं जीवन आत्ताच्या तुलनेमध्ये कमी गुंतागुंतीचं, कमी स्पर्धेचं आणि कमी संधी असलेलं असं होतं. मला वाटतं की हे सुद्धा एक भाग्यच आहे. आज आपल्या केंद्रातले कितीतरी निष्ठावान, हुशार आणि यशस्वी युवा साधक साधिका शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी परदेशात जातात. त्यांच्या मनात हा प्रसंग ऐकून किंवा वाचून कुठलाही संदेह निर्माण होऊ नये असं मला वाटतं. स्वामी मकरंदनाथ या संदर्भात अत्यंत संतुलित प्रकारे सर्वांना मार्गदर्शन करत आहेतच, म्हणून तारतम्यानेच या प्रसंगाकडे सर्वांनी पाहावं. श्रीकृष्णार्पणमस्तु.
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय नाही साड तुझे नाम गोड विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग आए काज तुम्ही भक्त भागवत आए काज तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा सत्य करा विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आमंगळ विष्णुमाय जग विष्णुमाय जग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे विष्णुमाय जग विष्णुमाय जग तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग
खूप छान. जग विष्णुमय आहे. विष्णू म्हणजे परमात्मा जगताची निर्मिती करून जगतामध्ये येऊन राहिला. विष्णू म्हणजे परमात्मा जगताची निर्मिती करून जसा जगतामध्ये येऊन राहिला तसं जगत हे आपल्यापेक्षा वेगळं नसल्यामुळं त्या जगतामध्ये आपण ही आलोच असं असल्यामुळं तो आपल्यामध्येही येऊन राहिला. आपल्या सकट जगतामध्ये येऊन राहिला. संत जेव्हा विष्णुमय जग असं म्हणतात तेव्हा आपण आपल्याला सोडून हे जग विष्णुमय असावं अशा पद्धतीने ऐकण्याची शक्यता असते. आणि मग या जगताकडे विष्णू म्हणून कसं पाहायचं, आपण कोण आहोत याचा आपल्याला पत्ता नसतो. आपण ही विष्णुमयच आहोत. आपण ही विष्णू स्वरूप म्हणजे परमात्माच आहोत. आणि मग जगत देखील त्याच परमात्म्याने भरलेलं आहे. जो वैष्णव आहे विष्णूला मानणारा आहे विष्णूची पूजा करणारा आहे विष्णू पूजक आहे त्याचा हा धर्म आहे. जगत विष्णुमय पाहणं आपल्या सकट जगत विष्णुमय पाहणं असं जेव्हा होईल तेव्हा भेद भेदाभेद हा भ्रम राहील असं तुकाराम महाराज म्हणतात. तो अमंगल असं आहे, अबोधाचं लक्षण आहे. अभेद बुद्धी नसते म्हणून अभेदाच्या सापेक्ष भेद हा शब्द निर्माण होतो. जर भेद नाहीसा झाला तर अभेद देखील नाहीसा होतो, कारण अभेद या शब्दाचं प्रयोजनच राहत नाही. तुकाराम महाराज उपदेश करत आहेत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. हे तुम्ही जे भक्त होऊ इच्छिता आणि भगवंताचे दास होऊ इच्छिता, प्रेमी होऊ इच्छिता, त्यांनी हे मनापासून ऐका. हे ऐकण्यामध्ये आणि असं करण्यामध्ये, असं होण्यामध्ये तुमचं हित आहे. तुम्ही तुमच्या बाबत सत्य केलं असं त्याचा अर्थ राहील असं तुकाराम महाराज म्हणतात. कसे शब्द आहेत बघा. भगवंत प्राप्ती, भगवंताची प्राप्ती होणे म्हणजे काय प्रश्न आहे बरं का. भगवंत सत्तेची जाण म्हणजे ज्ञान व जाणीव जी सदोदित असते, यात फरक काय आहे. ज्ञान होण्याची लक्षणे कोणती म्हणजे जाण होण्याची लक्षणे कोणती. ज्ञान झाले हा परोक्ष अनुभूतीचा विषय आहे की अपरोक्ष अनुभूतीने ते व्यक्त होते. भगवत प्राप्ती किंवा भगवंताची प्राप्ती होणं काय हे या अभंगामध्ये आता समजलं. हा प्रश्न मी घेणार होतो आणि तिने तसाच अभंग गायला. आपल्या आत बाहेर भगवंत आहे याचा अर्थ आपण अविनाशी आहोत. आपण शुद्ध ज्ञान स्वरूप आहोत. आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप आहोत. आपण निष्काम, निष्कपट, निर्भय, म्हणून आनंद रूप, शांत रूप, समाधान रूप असे आहोत असा बोध होणं म्हणजे भगवंत प्राप्त होणं. खचितच भगवंत म्हणजे डोक्यावर मुकुट धारण केलेला आपण जसा टीव्ही मध्ये पाहतो तसा, पितांबर नेसलेला. आपण प्रतीक म्हणून ज्याच्याकडे पाहतो ते जास्तीत जास्त सुंदर असावं, जास्तीत जास्त उत्कृष्ट असावं, जास्तीत जास्त नटवलेलं सजवलेलं असावं असं वाटणं खूपच स्वाभाविक आहे. असं असल्यामुळं भगवंत हा तसा आहे आणि खरंच तो तसा आहे जेव्हा असतो तेव्हा. आपण पाहिला स्वामीजींच्या रूपाने भगवंत कसा असतो, गोंदोलेकर महाराजांच्या रूपाने पाहायला गेला. साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आपण पाहिला, आपण तेव्हा होतोच. आचार्यांच्या रूपाने पाहिला, व्यासांच्या रूपाने पाहिला, श्री कृष्णांच्या रूपाने पाहिला, श्री रामांच्या रूपाने पाहिला. भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे निखळ आनंदाची प्राप्ती होणं. आपल्या स्वरूप ज्ञानाला आपण प्राप्त होणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे शाश्वताच्या बोधाला आपण प्राप्त होणं. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी। शाश्वत आणि अशाश्वत याचा निवाडा होतो आणि जे अशाश्वत आहे त्याच्या अंतर्यामी भरून राहिलेलं जे शाश्वत आहे ते कायम दृष्टी पुढे येणं, ते कायम लक्षात राहणं, याचा अर्थ भगवंताची प्राप्ती होणं। भगवत सत्तेची जाण त्याला ज्ञान असं म्हटलंय, व जाणीव जी आपल्यापाशी असते ती, याच्यात काय फरक आहे? आपल्यापाशी असणारी जी जाणीव आहे ती जाणीव अहंकाराने युक्त आहे। ज्ञानेश्वर महाराज जाणीव नेणीव भगवंती नाही असं म्हणतात, याचं कारण त्या जाणीवेचा आपल्याला खास अभिमान असतो। आपली जी जाणीव असते ती जाणीव आपल्या देहाभोवती फिरत असते, आपण रूपवान, आपण गुणवान, आपण सत्ताधीश, आपण धनवान, अशा अंगाने आपली जाणीव काम करत असते। आपल्याला कुळाची जाणीव असते, जातीची जाणीव असते। ही जी जाणीव आहे ही जाणीव अहंकार मिश्रित असते। मात्र ही जी जाणीव आहे ती जाणीव आपल्या आत मूळ जी जाण आहे तर तीच एक प्रकारे परिवर्तित झालेली असते, कन्व्हर्ट झालेली असते। देह आणि देह संबंधित यांना माझं असं म्हणून त्यांच्या भोवती ती जी जाण फिरते त्याला जाणीव असं फार तर इथं आपण म्हणू। आणि जे त्या जाणीवेचं शुद्ध स्वरूप, त्या जाणीवेत असणारा मी जाणलं हा हा भाग जेव्हा बाजूला जातो, अहंते खेरीज जी जाणीव राहते ती जाणीव ती शुद्ध ज्ञानाचंच स्वरूप असतं, प्युअर इंटेलेक्ट असं त्याला म्हणतात। भगवत सत्तेची जी जाण आहे ती जाण ध्यानाच्या वेळेला प्राप्त होते। ध्यानाच्या वेळेला, ध्यानाच्या आधी ध्यानाला बसणारा जो पुरुष असतो, साधक असतो, तो अशा जाणीवेत असतो की आपण ध्यान करणार आहोत आणि ध्यानाने आपण परमात्म वस्तूचं दर्शन घेणार आहोत अशा जाणीवेत असतो। पण ध्यानाला बसल्यानंतर तो ध्यानाला देखील विसरतो, आपण ध्यान करतो आहोत याचाही विसर पडतो। मी काय म्हणतोय ते समजतंय ना तुम्हाला? तसा तुमचा अनुभव कधी ना कधीतरी आहे का? जोपर्यंत मी ध्यानाला बसलेला आहे आणि मी काहीतरी मिळवणारच अशी भावना असते, अशी भूमिका असते, तोपर्यंत ध्यानात काही यश येत नाही। समर्थ त्याला असं म्हणतात की अनुभव घ्यायला सरसावला की देह मन बुद्धीच्या जाणीवेतच राहतो। अनुभव घेता संग त्याग नसे, अनुभव घ्यायला म्हणून गेला की जाणीव सुटतच नाही, संग त्यागच होत नाही। आणि जेव्हा ही जाणीव सुटते, संगत त्यागे, अनुभव न दिसे, तेव्हा अनुभव घ्यायला कोणी उरतच नाही। हे अनुभवी यासीच भासे येरा गोथागवी। इतरांना काहीतरी गडबड चालली आहे, शब्दाची गडबड गुंडा चाललेला आहे असं वाटेल, काहीतरी वायफळ गप्पा चालल्यात असं वाटेल, पण ही जाणीव ज्याची अशा रीतीने बाजूला झाली किंवा संग ज्याचा बाजूला झाला तो त्या जाणण्याशी जाणणारा एकरूप होऊन जातो, ध्याता ध्येयाशी समरस होतो। जे ध्यानाने होतं ते नामाने देखील होतं. नाम घेणाऱ्याला सहसा तो तरतरीत असावा बुद्धीनी मनानी, त्याला समजावं आपण काय करतोय नाम घेतोय म्हणजे. ज्याचं नाम हे आहे त्याला हाक मारतो आहोत आपण जाणू, असं त्याला समजावं. नाम घेण्याची जी क्रिया आहे तर ती क्रिया यांत्रिक नसावी, न घडावी. असं जर झालं, यांत्रिकता त्याच्यात न येता नाम परमात्म्याचं स्मरण, अशा बोधानी जर नाम घ्यायला सुरुवात केली. म्हणतो आहे श्रीराम जय राम जय जय राम, म्हणतो आहे ओम नम शिवाय, म्हणतो आहे दत्त दत्त जय दत्त दत्त, अशा प्रकारे नाम चालू आहे. पण बोध होतो आहे परमात्म्याचा, ज्याचं नाम आहे त्याला आठवतो आहे, त्याला स्मरतो आहे. तो कसा आहे? तो अक्षर अव्यक्त निर्गुण निराकार सच्चिदानंद, या शब्दाचा जितपत स्वतःला अर्थ कळतो त्या अर्थाने तो त्याचं स्मरण करतो आहे. शब्द अर्थवाही असल्यामुळं नाम हे फार महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे चित्तवृत्ती जर एखाद्या ठिकाणी जडून गेली तर ती एकदेशी असल्यामुळं सतत त्या ठिकाणीच ती राहते. ज्याच्या ठिकाणी ती निर्माण झाली त्यालाही ती विसरते. नाम घेता घेता नाम घेणारा जो आहे तो स्वतःला विसरतो, इतकं नाम प्रधान होऊन जातं. आणि नाम प्रधान होऊन जातं याचा अर्थ परमात्मा प्रधान होऊन जातो. परमात्मा भावाशी तो तादात्म्य साधायचा प्रयत्न करतो. चित्तवृत्ती नामाचा जो अर्थ आहे त्या नामाच्या अर्थाशी लिगडते, एकरूप होते. आणि मधून अधून त्या ठिकाणी ती थांबायला सुरुवात होते. अशा वेळेला त्या अर्थाशी एकरूपता साधली जाते. ही एकरूपता जाणीवेखेरीज असते, म्हणजे अहम बुद्धीच्या जाणीवेखेरीज ही एकरूपता असते. रावसाहेब जर ध्यानाला बसतील, रावसाहेब जर नामाला बसतील तर आपण रावसाहेब आहोत हे त्यांनी विसरायला पाहिजे. तसे रावसाहेब आपल्या स्वतःला विसरले, त्यांच्या चित्तवृत्ती आता परमात्मा भावाशी एक रूप पावल्या. असं जेव्हा घडतं तेव्हा केवळ जाण शिल्लक राहते, आपल्या स्वतःखेरीज ज्ञान शिल्लक राहतं. भगवत सत्तेची जाण म्हणजे ज्ञान व जाणीव यात फरक काय आहे? याच्यात या पद्धतीचा फरक आहे. जाणीव म्हणजे मी धरली ती, आणि जाण याचा अर्थ त्याच्यातला मी सोडल्यानंतर जे शिल्लक राहतं ते. ज्ञान होण्याची लक्षणे कोणती? ज्ञान होण्याचं बाह्य लक्षण भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि अंतरलक्षण देखील सांगितलेलं आहे. ज्ञान होण्याची लक्षणं निश्चित आहेतच. ज्ञान हे जरी गुप्त असलं याचा अर्थ त्याच्या बुद्धीत ते वास करत असेल, त्याच्या चित्तामध्ये ते असेल, त्याच्या अंतर्व्यक्तीमध्ये ती जाण विकसित झालेली असेल, तो जाणीवरहित होऊन त्या ती जी जाण आहे त्या जाणीशी म्हणजे ज्ञानाशी तो समरस पावलेला असेल तर बाहेरच्या देहावर त्याची चिन्ह उमटल्याखेरीज राहत नाहीत. त्याचा देह जणू सोन्याचा होऊन जातो. त्याची दृष्टी कामनारहित होते, स्पृहारहित त्याचं वर्तन होतं आणि ते सर्वांना समजतं. अशाळभूतता त्याच्यापासून दूर गेलेली असते, त्याचे हात पाय निष्काम निरिच्छ झालेले असतात. म्हणून त्याला कमलाची उपमा दिलेली आहे, कमल हस्त, कमल पाद, कमल वदन, कमल नयन, कमल लोचन. तो अत्यंत निर्लिप्त असतो आणि त्याची निर्लिप्तता ही ठळक समजते, लिप्तता ही समजते. तुम्हाला कधी कोणाची अशाळभूतता समजली आहे? निश्चित समजली असेल. प्रगट त्यांनी केलं नाही तरी एखाद्याचा लोभ तुम्हाला समजलाय, समजला असणार. त्यांनी इच्छा व्यक्त केली नाही तरी तो कामी आहे हे समजलंय, समजलं असणार. हे समजल्याखेरीज राहत नाही. जसं फुलाबरोबर फुलाचा गंध असतो, तसं मनुष्याबरोबर मनुष्याच्या विकाराची दुर्गंधी देखील. अथवा तो निर्विकार असेल तर त्याचा सुगंध देखील आपोआप दरवळतो, दरवळल्याखेरीज राहत नाही. ही त्याची व्यक्ती आहे, ती व्यक्त झाल्याखेरीज राहत नाही, ती तशीच सर्वत्र पसरते. असं असल्यामुळे ती तुमच्यापर्यंत येते आणि तुम्हाला समजते, ती सर्वांना समजते. ज्ञान होण्याची लक्षणं, तो शांतीला प्राप्त झालेला असतो, शांती हे त्याचं प्रधान लक्षण आहे. प्रेम हे त्याचं लक्षण आहे, निष्कामता हे त्याचं लक्षण आहे. बाकी देहावर उमटलेली चिन्ह त्याचं तर खूप वर्णन केलेलं आहे. ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेखल आहे उजरी, ते वाचेते इया करी सुधा सिंधू. वाणी अतिशय मधुर होऊन जाते, जणू सुधा सिंधू अशी अशी वाणी होते. आणि हे ओढून ताणून करू शकत नाही, किती काळ करेल. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, त्याचं ज्ञान म्हणून सहज बाहेर धावत, ते लोभस्वाण वाटत. त्याच ज्ञान बाहेर जेव्हा धावत, दृष्टीच्या वाटेने धावत, त्याच्या चालण्यामधून ते प्रगट होत, हालचालीमधून प्रगट होत. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना, चंद्र बिंबवनी धारा निघता नव्हती गोचरा, परी एकसरे चकोरा निघती दोंदे, असं म्हटलेलं आहे. चंद्रबिंबातून अमृत वर्षाव होतो, तेव्हा चकोर आनंदाने बेहोश होऊन जातात, तो ते त्याचं सेवन करतात. ही दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू वाचा जिही. त्याच्या वाचेमध्ये आशा नसते, कामनांचा वेग नसतो, टीका नसते. दुसऱ्याच्या वर्मावर बोलणं असं तो कधीही करत नाही. तो बोलल्यानंतर निशंकच व्हायला पाहिजे. तो शंका मनात ठेवून गेला असं कधीही होत नाही. शिवाय तुमची म्हणजे समोरच्याची प्रतारणा त्याच्या हातून घडत नाही. हे वाचेचे अवगुण टाकूनच दिलेले असतात. अशा अशा प्रकारची त्याची वाचा होते. स्वये श्वसनेची सुकुमार, ज्ञानेश्वर महाराजांनी फार टोकाला जाऊन वर्णन केले. त्याचं श्वसन देखील अतिशय सुकुमार कोमल असं असत. मुख मोहाचे माहेर आणि त्याचं मुख कोणालाही मोह पडावा असं, मोह पडावा याचा अर्थ त्याच्याकडे पाहिल्यावर ईश्वराची आठवण व्हावी, मोहित व्हावा त्याच्या गुणांनी, त्याच्या गुणांमुळे तो रूपवान वाटायला लागतो. प्रत्यक्षात तो कसा असेल कोण जाणे. गोंदोलेकर महाराज स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, श्रीधर स्वामी महाराज सगळ्यांचे फोटो बघा, आपल्या केंद्रातही लावलेले आहेत, माया अपार्टमेंट मध्ये आहेत, अध्यात्म मंगलधाम मध्ये आहेत. स्वामीजी म्हणायचे की पहा आणि आपला एकदा चेहरा आरशात पहा म्हणायचे. फुटली जैसी गोवरी तैसे दिसती मुखावरी असं म्हणायचे. हे असे निश्चिंत, शांत, प्रफुल्लित, आनंद ओसंडून वाहणारे, आश्वासक असे असे चेहरे यांना का लाभले, तो त्यांच्या ज्ञानाचा परिणाम आहे. म्हणून मग ते सुंदर भासायला सुरुवात होते, मग ते सुंदरच असतात, मग ते भासणं भास नसतो. नाहीतर नाकी डोळी नीटस असला तरी दुर्मुखलेला कसा तरी, हा काही सुंदर म्हणायचा नाही. अशा प्रकारे ज्ञान जर झालं तर तो आत शांत समाधानी होतो, त्याच्या अवतीभोवती आनंद, समाधान, मोद, प्रेम हे किंवा यापैकी काही किंवा एखादं असं प्रकर्षानी असतं. मला प्रमोदने असं सांगितलं मध्ये एकदा की स्वामी स्वरूपानंद भाग्यवशात दोघांच्याही खूप जवळ राहायला त्याला मिळालं. तो म्हणाला स्वरूपानंदांच्या खोलीत गेलं की एक प्रकारचं पवित्र गांभीर्य आणि एक दबदबीत असा दमदार असा असं वातावरण तिथं भरून राहिलेलं असायचं, पवित्र गंभीर. कि हे पावित्र्य अगदी स्वर्गीय वाटावं. आणि स्वामीजींच्या खोलीत गेलं तर तिथं आनंद भरून राहिलेला असायचा, प्रेम भरून राहिलेला असायचं. म्हणून यापैकी काही किंवा कधी कधी सर्वही जेव्हा भगवान श्रीकृष्ण लीलाचरित्र करत करत असतील तेव्हा त्यांच्या अवतीभोवती हे सर्व भाव अगदी फेर धरून नाचत असतील. आईशी वर्तन करताना, यशोदा मातेला हा कायम आपल्या डोळ्यासमोर असावा, सारखा बाहेर खेळायला काय म्हणून जातो, तो असला की घरात सगळं बदलून जात असेल. तो मित्रांमध्ये गेला, सवंगड्यांमध्ये गेला तर सगळं कसं वातावरण होत असेल. मर्दानी खेळ खेळत होते, हास्य विनोद चेष्टा मस्करी प्रेम हे सर्व भाव दाटून येत होते. आणि जेव्हा गोपींबरोबर असेल तेव्हा तेव्हा अतिशय सात्विक साधुक असं प्रेम भर भाव भर गहिर वातावरण निश्चित अवतीभोवती निर्माण होत असेल. जेव्हा अर्जुनाबरोबर असतील तेव्हा, जेव्हा व्यासांच्या शेजारी बसून काही बोलत असतील तेव्हा, याच्यापैकी प्रत्येक भाव त्यांच्या अवतीभोवती निश्चित खेळत असेल. आणि याच्यातलं काहीही निर्माण करता येत नाही. तुम्ही जसे असाल तसं तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण, वातावरणावर होणारा परिणाम सहज तसाच राहतो. हे ज्ञान होण्याचं लक्षण आणि सर्वांना जाणवणार असं लक्षण आहे. ज्ञान झालं हा परोक्ष अनुभूतीचा विषय आहे की अपरोक्ष अनुभूतीने ते व्यक्त होते. परोक्ष आणि अपरोक्ष हे दोन जे शब्द आहेत परोक्ष अनुभूती म्हणजे दुसऱ्यांनी दाखवल्यामुळं दुसऱ्याच्या शब्दामुळं वाक्यामुळं दुसऱ्यांनी दर्शित केल्यामुळं आलेल्या अनुभूतीला परोक्ष अनुभूती असं म्हणतात. जसं सद्गुरूंनी शिष्याला तत्त्वमसि असं म्हणावं. पर म्हणजे दुसरा, दुसऱ्याच्या डोळ्यांनी ज्ञान पाहणं म्हणजे परोक्ष अनुभूती. आणि अपरोक्ष म्हणजे तिथं दुसरा कोणीही नसताना स्वतःच स्वतःला समजणं, याला अपरोक्ष असं म्हणतात. परोक्ष अनुभूतीचं ज्ञान म्हणजे ग्रंथ वाचनाचं ज्ञान. परोक्ष अनुभूतीचं ज्ञान म्हणजे प्रवचनांमधून ऐकलं त्यामुळं आपल्या बुद्धीत ठसलं ते ज्ञान, ते परोक्ष अनुभूतीचं ज्ञान. आणि अपरोक्ष अनुभूतीचं ज्ञान म्हणजे मगाशी वर्णन केलेलं ध्यानामध्ये स्वतःच स्वतःला स्वरूप समजून येणं, हे अपरोक्ष अनुभूतीचं ज्ञान. नामामध्ये एकतानता साधल्यानंतर परमात्म सुखाचा प्रत्यय येणं, हे अपरोक्ष अनुभूतीचं ज्ञान. म्हणून ज्ञान झालं हा परोक्षानुभूतीचा विषय निश्चित आहे. त्याला पंडित असं म्हणतात किंवा विद्वान असं म्हणतात. आणि जेव्हा तो अपरोक्ष अनुभूतीचा विषय होतो तेव्हा त्याला संत असं म्हणतात. प्रत्येक पंडित संत नसतो, प्रत्येक विद्वान संत नसतो. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. प्रश्न तर चांगले आहेत. अजून एक उपप्रश्न आहे खरा. परोक्ष अनुभूतीची काही लिटमस टेस्ट आहे का असं म्हटलेलं आहे. मग आत्ता काय चाललंय? आत्ता लिटमस टेस्ट बद्दलच चाललंय. ती जर नसती तर कोणीही डिक्लेअर केलं असतं की मी ज्ञानी आहे. कोणीही म्हटलं असतं की माझा असा बोध झालाय की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, नाही ना म्हणतायत. तीच तर ती लिटमस टेस्ट आहे. म्हणू नाही शकत, हिम्मत नाही तशी. याचं कारण आतून मनाचा तसा सपोर्टच नाहीये. बुद्धीची अनुभूती आल्याखेरीज काय बोलेल? शहामत आहे, शक्यच नाही. आणि बोलला तरी वेळ प्रसंगी कोलमडून पडेल. माझ्या माहितीचे एक भागवताचार्य खूप उत्तम भागवतावर निरूपण करत असत आत्म्याच्या अमरत्वाविषयी श्रीकृष्णांनी केलेला उपदेश. पण त्यांचा तरुण मुलगा गेल्यानंतर जवळपास वर्ष दीड वर्ष प्रवचन करण्याची त्यांची मनस्थितीच राहिली नाही. एका परीने मनुष्य म्हणून हे काही चूक आहे असं नाही, ज्ञानाबद्दल चाललंय तर मग ती लिटमस टेस्ट आहे. कारण दुसऱ्याच्या मृत्यूबद्दल बोलताना देह जायचाच असं म्हणतच होता. तर कलावती आई त्यांचा मुलगा गेल्यानंतर ज्यांनी दिला त्यांनी नेला असं म्हणाल्या, त्यांच्या जीवनचर्येत काही फरक पडला नाही. ही लिटमस टेस्ट आहे. जेवढा काळ माझ्याजवळ त्याला ठेवायचा होता प्रभूला तेवढा काळ त्याने ठेवला. आता त्याचा आणि माझा ऋणानुबंध संपला, याला काय म्हणाल तुम्ही? म्हणून ज्याला अनुभूतीचं ज्ञान आहे आणि अनुभूतीचं ज्ञान नाही, वेळ प्रसंगी बरोबर फरक पडतोच. फरक हा पडलाच पाहिजे. याच कारण किती ओढून ताणून आणणार. म्हणून अतिशय बुद्धिकौशल्याने प्रकृती देखील तशा प्रकारे वर्तन करायला तयार, मनही चांगलं, वक्तृत्व देखील आहे. एखादा विषय 50 लोकांमध्ये जो 2-4 जणांना चांगला समजतो त्याच्यात ज्याची गणना आहे असा अशी व्यक्ती, अशी व्यक्ती जिथं जाईल तिथं नेतृत्वच करते. राजकारणात गेली तर ती नेता म्हणूनच जाते, तसं परमार्थाच्या क्षेत्रात आली तरी ती तिची स्वाभाविक प्रेरणा आपण सांगावं, प्रवचन करावं अशीच राहते. वेळेवर समजतं, वेळ आली की समजतं, त्याचा परमार्थ टिकून राहत नाही, त्याच्या निष्ठा टिकून राहत नाहीत. ही लिटमस टेस्टच आहे. अशा प्रकारे मात्र इथली लिटमस टेस्ट आहे. इथली जी लिटमस टेस्ट आहे लिटमस पेपरची, तर ती या ठिकाणी अशा पद्धतीने काम करते. अपरोक्षानुभूतीची आणि तदनंतर अनुभूती जाण म्हणजे ज्ञान व जाणीव, अनुभवानंतरचे स्मरण यांचा प्रभाव मानवाच्या जीवनविषयक बाह्य वर्तनावर कसा घडतो ते तर आताच सांगितलं. त्याचा परिणामच घडतो. ज्ञान हे असं एकतर्फी राहत नाही, केवळ गुप्त, ते ज्ञान प्रगटच होतं. जसं फूल लपवता येईल सुगंध नाही लपवता येत, तसंच आहे. तो ज्ञान लपूनच राहतो. संभावितपणाचे ओझे जया असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, पण तरी देखील त्याचं ज्ञान अंगोपांगातून प्रगट होतं, विचारातून प्रगट होतं, सहज बोलण्यातून प्रगट होतं. अशा प्रकारे त्याचा जो आउटलुक आहे त्याच्यावर त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होते. हरिओम तत्सत. 1-2 मिनिटं आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।